नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. भारत विकसीत आनी आत्मनिर्भर जावपाक उत्सूक आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. बिहारांत नव्यान वेंचून आयिल्ले भाजपाचे आमदार आयज पाटण्यांत बसका घेवन आपलो फुडारी वेंचून काडटले. भूताना मदल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या प्रदर्शनाची मुदत ह्या म्हयन्याच्या 25 तारखे मेरेन एका सप्तकांत वाडयल्या. आयएसएसएफ रायफल आनी पिस्तूल संवसारीक वस्तादपण सर्तीत भारतीय शूटर गुरप्रीत सिंगान दादल्यांच्या 25 मीटर सेंटर पिस्तूल फायर सर्तीत रुप्या पदक जिखला. फिडी बुद्धीबळ विश्वचषक 2025 खातीर अजूनय शर्यतीत आशिल्लो एकमेव भारतीय अर्जून एरिगायसीन क्वार्टर फायनल मॅचीत चीनाचे वेई हाका बरोबरी दवरलो. आता पुराय खबरो. भारत विकसित आनी आत्मनिर्भर जावपाक उत्सूक आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. संवसाराक आडमेळी येवपाची भिरांत आसतना भारत आत्मविश्वासान वाटचाल करता अशें नवी दिल्लीत सव्या रामनाथ गोयंका व्याख्यान दितना मोदी हांणी सांगले.
आज जब दुनिया डिसरप्शन से डर रही है, भारत वाइब्रेंट फ्यूचर के डायरेक्शन में आगे बढ़ रहा है. मैं कह सकता हूं भारत सिर्फ एक इमर्जिंग मार्केट ही नहीं है, भारत एक इमर्जिंग मॉडल भी है. आज दुनिया इंडियन ग्रोथ मॉडल को मॉडल ऑफ होप मान रहा है.
प्रधानमंत्र्यांनी असे प्रतिपादन केले की भारत फक्त एक उदेती बाजारपेठ न्हय तर एक उदेतो मॉडेल लेगीत असा. त्यांनी अधोरेखित केले की आज जग भारतीय विकास मॉडेलाक आशेच मॉडेल म्हणून पळता. मोदी हांणी म्हळे की 2022 युरोपीय संकटान जागतीक पुरवण साखळी आनी उर्जा बाजारपेठार परिणाम केला जसो पुराय जगार परिणाम झाला आनी तरी 2022-23 मेरेन भारताची आर्थिक वाढ नेटान सुरू उरल्या. 2023 पश्चिम आशियातली परिस्थिती बिघडली असली तरी भारताचा विकास दर मजबूत उरला आनी ह्या वर्साय जागतीक अस्थिरतायेच्या फाटभुयेर भारताचा विकास दर 7% आसपास असा.
बीते 4-5 साल कैसे पूरी दुनिया के लिए चुनौतियों से भरे रहे हैं. 2020 में कोरोना महामारी का संकट आया, पूरे विश्व की अर्थव्यवस्थाएं अनिश्चितताओं से घिर गई, ग्लोबल सप्लाई चेन पर बहुत बड़ा प्रभाव पड़ा और सारा विश्व एक निराशा की ओर जाने लगा. इन सारे संकटों के बीच हमारी इकोनॉमी ने हाई ग्रोथ रेट हासिल करके दिखाया.
बिहारांत नव्यान वेंचून आयिल्ले भाजपाचे आमदार आयज पाटण्यांत बसका घेवन आपलो फुडारी वेंचून काडटले. हालींच जाल्या बिहार विधानसभा वेंचणुकेंत भाजपान 89 जागे जिखले. ह्या बसकेक पक्षाचे निरीक्षकूय हजर रावपाचे आसात अशें बिहार भाजपाचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल हांणी सांगले. फाल्यां पाटण्यांत जनता दल युनायटेड विधीमंडळ पक्षाची फुडारी वेंचपा खातीर बसका जावपाची शक्यताय आसा. जेडीयू नव्यान वेंचून आयिल्ल्या आमदारांची बसका काल जावपाची आशिल्ली पूण कारण सांगिनासतना ती फुडें धुकल्ली. जेडीयू विधीमंडळ पक्षाच्या बसकेच्या वेळापत्रकांत बदल जाले उपरांत आयज जावपाची आशिल्ली एनडीए विधीमंडळ पक्षाची बसकाय फुडें धुकलपाची शक्यताय आसा. दरेक एनडीए घटक पक्ष आपले विधीमंडळ पक्षाची बसका घेवन आपलो फुडारी वेंचून काडटलो. उपरांत एनडीए विधीमंडळ पक्षाची संयुक्त बसका जातली. नव्या मंत्रिमंडळाचो सोपुतविधी सुवाळो ब्रेस्तारा पाटणाच्या गांधी मैदानार जातलो. लाल किल्ल्या परिसरातल्या गाडीच्या स्फोट प्रकरणात आसपाव आशिल्ल्या आतंकवाद्यांच्या आनीक एका मुखेल सहाय्यकाक राष्ट्रीय तपास एजन्सी कडल्यान अटक जाल्या. काश्मीरी रहिवाशी जसीर बिलाल वाणी हाका श्रीनगरातल्यान अटक केल्या. एजन्सीच्या म्हणण्या प्रमाण वाणीचेर हो आतंकवादी हल्लो करपा खातीर तांत्रिक मजत दिल्ल्याचो आरोप आसा. वाणीन ड्रोनात बदल करून स्फोटा पयली रॉकेट तयार करपाचो यत्न केल्याचे एनआयएन उक्ते केला. तशेच वाणी हो या हल्ल्याच्या सक्रिय सहषडयंत्रकारी आशिल्लो आनी आतंकवादी उमर नबी हाचे वांगडा काम करून आतंकवादी नरसंहाराची येवजण ताणी आखली अशें ताणी म्हळां. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ अरविंद पनगडियाच्या फुडारपणाखाला सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली. सोशल मीडिया पोस्टात राष्ट्रपती मुर्मूंनी माहिती दिल्या की बसके वेळार आयोगान 2026-2031 मजगतीचो अहवाल सादर केलो. संविधानाचे कलम 280 कलम 1 प्रमाण राष्ट्रपतींनी 16वा वित्त आयोग स्थापन केला. अर्थ मंत्रालयान सांगले की तांच्या कार्यकाळात आयोगान आनी केंद्र तशेंच राज्याच्या आर्थिक स्थितीचे तपशीलवार विश्लेषण केला आनी केंद्र सरकार राज्य सरकार वेगवेगळ्या स्तरावयले थळाव्यो स्वराज्य संस्था आनी हेर क्षेत्रातल्या तज्ञांकडेन व्यापक सल्ला मसलत केल्या उपरांत हो अहवाल तयार केला. भारतीय संविधानाच्या कलम 281 अंतर्गत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत हो अहवाल सादर केल्या उपरांत तो भाशीक क्षेत्रात उपलब्ध जातलो अशें मंत्रालयान सांगला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेले खबरो। भूतानामधल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषाच्या प्रदर्शनाची मुदत या महिन्याच्या 25 तारखेमेरेन एका सप्तकात वाढवल्या। सांस्कृतिक मंत्रालयानं म्हणला की हा विस्तार भारत आणि भूतानामधी खोल सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बंधाक अधोरेखित करता आणि भूतानाच्या लोकांकडल्या या प्रदर्शनाबद्दल मिळालेल्या प्रचंड भाषिक आदर प्रतिबिंबित करता। हे प्रदर्शन भारत भूतान संबंधामधी एक महत्वपूर्ण घटना असा, ज्याका लागून एक समान बौद्ध दायज मनयतात। संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांच्या शिष्टमंडळाच्या फुडारपणाखाला एका विशेष विमानान हे अवशेष भारतात हाडटले। खाशेल्या सघन पुनरावृत्ती म्हळ्यार SIR हे प्रक्रियेखाला सुरवाती सावन पुरायपणान नवीन वेंचणूक वळेरी तयार करप या मुखेल हेतान देशभरातल्या SIR प्रक्रियेची तारीख मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी जाहीर केली। हे खातीर पुराय देशभरासयत गोंयातूय BLO म्हळ्यार बूथ लेवल अधिकारी घराघरांनी फिरून फॉर्मां वाडटात। हे विशीं मतदारांनी गणनेचो फॉर्म सादर करचो आणि स्वच्छ अद्ययावत आणि व्यवस्थित मतदार वळेरी तयार करपाक मदत करची। हे विशीं आयकात डिस्ट्रिक्ट आयकॉन प्रदीप आनंद नायक हांचे म्हणणे।
गोय वेंचणूक आयोगान 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2025 अशी म्हयनोभर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR म्हणजेच मतदार वळेरीची खासा सखोल फेरनिरीक्षण प्रक्रिया सुरू केल्या। या प्रक्रियेत नव्या मतदारांची नावं जोडून घेतनात, जे मतदार आज हयात ना तांची नावं रद्द करतले।
वेंचणूक आयोगान माहिती दिल्या की 4 नोव्हेंबराक विशेष सघन सुधारणा SIR टप्पो 2 सुरू झाल्या सावन मतदारांमधी 50 कोटी परस चड जनगणना फॉर्म वितरित केल्यात। या टप्प्यात समाविष्ट जावपी 51 कोटी मतदारांपैकी हे 98% असा। उत्तर प्रदेशात सर्वाधिक 15.27 कोटी परस चड अधिक फॉर्म वितरित केले। पश्चिम बंगालात 7.63 कोटी परस चड फॉर्म वितरित केल्यात। दुसऱ्या टप्प्यात वेंचणूक आयोगान 9 राज्यां आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR सुरू केला। सध्या सुरू आशिल्लो जनगणना पावंडो 4 डिसेंबर मेरेन सुरू उरतलो। वेंचणूक आयोगान आसामातल्या वेंचणूक वळेरीची खाशेली सुदारणा करपाचोय आदेश दिला, जातून पात्रताय तारीख 1 जानेवारी 2026 आसा। आसामाच्या मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यान बरयल्ल्या पत्रात आयोगान सांगला की एकीकृत स्वरुपाची वेंचणूक वळेरीच्या प्रकाशनाची तारीख फुडल्या महिन्याची 27 आसतली, जाल्यार दावे आणि हरकत दाखल करपाची निमणी तारीख 27 डिसेंबर ते 22 जानेवारी 2026 या काळात आसतली। वेंचणूक वळेरीच्या प्रकाशनाची निमणी तारीख 10 फेब्रुवारी 2026 आसतली। राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान NMCG हाच्या 67व्या कार्यकारी समितीच्या बसकेत गंगा देंगणात वैज्ञानिक न्हय व्यवस्थापन आणि प्रदूषण कमी करपाक मुखेल संशोधन प्रकल्पाक मंजुरी दिल्या। महासंचालक राजीव कुमार मित्तल नवी दिल्लीत झाल्या बसकेच्या अध्यक्षस्थानार आशिले। भूगर्भशास्त्र विभागाच्या दीर्घकालीन न्हय देंगणातल्या व्यवस्थापनात विज्ञान AI साधना आणि रिअल टाईम हायड्रोलॉजिकल मॉडेलिंग एकठ्या करपाच्या NMCG धोरणातल्या प्रगतीचे दर्शन घडयतले। केंद्रीय पर्यावरण रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाची परिषद म्हणजे COP 30 ही अंमलबजावणीची COP आणि आश्वासना पुराय करपाची COP म्हणून लक्षात दोरपाचा उलो मारला। विकसित देशांनी हवामानाची चढ महत्वाकांक्षा दाखवची आणि आपली वचनबद्धता पाळची असे त्यांनी सांगला। यादव हांणी भारताची उत्सर्जन तीव्रता 2005 वर्सा सावन 36% परस चढ उडी झाल्या असे सांगले। इजिप्तातल्या कायरो शारात झाल्या ISSF रायफल आणि पिस्तूल संसारिक वस्तादपण सर्तीत भारतीय शूटर गुरप्रीत सिंगान दादल्यांच्या 25 मीटर सेंटर पिस्तूल फायर सर्तीत रुपया पदक जिंकला। हाच्या वांगडाच भारत चॅम्पियनशिपात 3 भांगरा 100 रुपया आणि 4 कांश्या पदकासयत वट्ट 13 पदकां मिळून 3र्या सुवातेर आपली मोहीम सोपयली। फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 खातीर अजूनही शर्यतीत आशिल्लो एकमेव भारतीय अर्जुन एरिगायसीन सोमारा गोंयच्या रियो कन्व्हेन्शन सेंटरात झाल्या क्वार्टर फायनल मॅचीत चीनाच्या वेई हाका बरोबरीत दवरलो। ही मॅच बेगीन सोपली आणि फक्त 31 चाली आणि 59 मिनटां चल्लो। भारतीय हवामान खात्यान आज मध्य प्रदेशात थंडीची लाट येवपाचो अदमास काढला। उदेंत राजस्थान, छत्तीसगड, मराठवाडा, तेलंगणा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ हांगा अशीच परिस्थिती उरपाची शक्यता आसा। आंध्र प्रदेश, केरळ, माही आणि तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकल हांगा आज काय सुवातांनी पाऊस पडटलो असो अदमास आसा। आणि आता खबरो सोपोवचे पहिली परतून एक फाट काय मुखेल खबरो। भारत विकसित आणि आत्मनिर्भर जावपाक उत्सुक आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा। बिहारात नव्यान वेचून आयिल्ले भाजपाचे आमदार आयज पाटण्यात बसका घेवन आपलो फुडारी वेचून काडटले. भूताना मधल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या प्रदर्शनाची मुदत या महिन्याच्या 25 तारखे मेरेन एका सप्तकान वाढिल्या. आयएसएसएफ रायफल आणि पिस्तूल संसारिक वस्तादपण सर्तीत भारतीय शूटर गुरप्रीत सिंगान दादल्यांच्या 25 मीटर सेंटर पिस्तूल फायर सर्तीत रुपया पदक जिंकला. फिडी बुद्धिबळ विश्वचषक 2025 खातीर अजूनही शर्यतीत आशिल्लो एकमेव भारतीय अर्जुन एरिगायसीन क्वार्टर फायनल मॅचीत चीनाचे वेई हाका बरोबरी दवरलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.